आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-29 मंत्रिमंडळाची मंजुरी. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात केंद्र सरकार 2000 वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. शेतकऱ्यांकडून शेतमालाची थेट खरेदी करता येण्यासाठी विशेष शॉपिंग मॉल उभारणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यात 15-30 जून दरम्यान विशेष शिबिर. आता सविस्तर बातम्या. महाएग्री एआय अर्थात महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-29 राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले अॅग्रीस्टेक, महाअॅग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, एगमार्क नेट, डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी यासारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होणार आहे. आज झालेल्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतले. त्यानुसार केंद्र सरकारच्या विंड्स अर्थात वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ द्यायचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सरकारनं देशाच्या विविध भागात 2000 वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. देशातल्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं गडकरी यांनी सांगितलं.
ड्राइवर के लिए ये भी 18-18, 16-16 घंटे चलाते हैं. विदेशों में ऐसी सिस्टम है कि वो कार्ड डालता है और 8 घंटे हुए कि उसको उतरना ही पड़ता है, गाड़ी चालू नहीं होती. अब वो ला रहे हम लोग, इसके बाद ट्रक और बसेस में कार्ड सिस्टम होगी. 8 घंटे हो गए तो गाड़ी चलेगी. सुप्रीम कोर्ट का भी एक निर्णय आया है, देश में 22 लाख ड्राइवरों की कमी है. तो हम 2000 ड्राइविंग ट्रेनिंग स्कूल हिंदुस्तान के अलग अलग जगह पर खोल रहे हैं, विशेष रूप से सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड ट्राइबल एरिया में, पिछड़े हुए क्षेत्र में, ताकि वहां के युवा ड्राइविंग सीखे और उनको रोजगार मिले.
देशात सध्या सुमारे 22 लाख वाहन चालकांची आवश्यकता आहे आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहन चालक तयार होतील असं ते म्हणाले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेखमालिका सादर करीत आहे. त्यात आज भारताच्या आरोग्यसेवेत उल्लेखनीय परिवर्तन यावर आधारित वृत्त देत आहोत. वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी.
आयुष्यमान भारत सारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ 55 कोटी लोकांना आर्थिक संरक्षण प्रदान केलं आहे. आयुष्यमान वयवंदना योजनेअंतर्गत 70 वर्ष आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवेची हमी देऊ करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशननं आरोग्यसेवा पुरवठ्याचं आधुनिकीकरण केलं आहे. 78 कोटींहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार केली आहे, ज्यामुळे वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी ठेवणं शक्य झालं आहे. शिवाय पीएम आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन अंतर्गत आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचा वेगानं विस्तार झालाय. ईशान्येकडील राज्यांमध्ये पहिल्या एम्ससह अनेक राज्यांमध्ये एम्सची स्थापना आणि विस्तार, विकेंद्रित आणि समान वैद्यकीय शिक्षण यावरून सरकारची आरोग्यसेवा बळकट करण्याप्रती दृढ वचनबद्धता दिसून येते. भारतानं कोविड-19 साथीच्या काळात कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमानं सुरळीत लस वितरण सुनिश्चित केलं. त्यामुळे 220 कोटींहून अधिक लशीचे डोस तर ई संजीवनीनं टेलिकन्सल्टेशन सक्षम करून रुग्णांना घर बसल्या सेवा उपलब्ध करून दिल्या. गेल्या 11 वर्षात भारताचं आरोग्य सेवेतील परिवर्तन व्यापक आहे. सर्वांसाठी आरोग्य हा दृष्टिकोन ठेवून सरकारनं आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा लक्षणीय विकास केला आहे.
विकसित भारत का अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याण के 11 साल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलिगरी इथं पोहोचले. संध्याकाळी कनानास्किस इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी उद्या क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथं पोहोचतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात विविध ठिकाणी सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेतमालाची थेट खरेदी करता येईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. मॉल्स सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची 15,000 acres जमीन उपलब्ध केली जाईल असं ते म्हणाले. योजनेनुसार मॉलचा 50% भाग खासगी व्यावसायिकांच्या वापरासाठी दिला जाईल. यासाठी 30 ते 40 वर्षांचा करार केला जाईल. उरलेला 50% भाग केवळ शेतकरी संस्था, बचत गट, शेती उत्पादक कंपन्या आणि वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी राखीव असेल असं त्यांनी सांगितलं. भारत सरकारने जनजातीय गौरव वर्ष 2025 निमित्त आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 2 महत्वपूर्ण आणि कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत धरती आबा अभियान आणि धरती आबा कर्मयोगी या माध्यमातून अनेक क्षेत्रातील शासकीय सेवा थेट गावांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदाता ओळखपत्र, आधार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत, आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, जनधन खाते इत्यादी अत्यावश्यक सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी 15 जून ते 30 जून 2025 या कालावधीत गाव आणि गटस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यात 15 ते 30 जून 2025 या कालावधीत विशेष शिबिरे घेण्यात येत असून या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 14 जून रोजी रक्तदानाची शपथ घेण्यात आली. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांना रक्तदानाची शपथ दिली. कस्तुरबा सभागृहात संमिश्र पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा म्हणाल्या की आपल्याला इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मानवतेच्या हितासाठी रक्तदान केलं पाहिजे. 2004 सालापासून संपूर्ण जगात 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या उद्देशावर प्रकाश टाकताना कुलगुरूंनी सांगितले की आपल्याला मानवतेच्या हितासाठी आवाज उठवायचा आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नुकतेच नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब आरोग्य कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्तम पद्धती या विषयावरील पहिल्या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. 2 दिवसांच्या या परिषदेत रुग्णकेंद्रित काळजी, परिचलन कार्यक्षमता, डिजिटल परिवर्तन आणि शैक्षणिक उत्कृष्टता यावर लक्ष केंद्रित करून विविध एम्स संस्थांनी स्वीकारलेल्या अनुकरणीय पद्धती दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हवामान. येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज सकाळी 9:20 नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 157 प्रवासी असलेल्या इंडिगो कंपनीचे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान कोचीहून दिल्लीला जात होते. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच हे विमान तात्काळ नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. तात्काळ नागपूरच्या बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. या विमानासोबत अग्निशमन दलाच्या गाड्याही विमानाभोवती तैनात करण्यात आल्या. प्रकरणाचे गांभीर्य पाहून सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. या विमानात अद्याप असे काहीही आढळले नाही. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-2029 मंत्रिमंडळाची मंजुरी. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात केंद्र सरकार 2,000 वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. शेतकऱ्यांकडून शेतमालाची थेट खरेदी आता करण्याकरता विशेष शॉपिंग मॉल उभारणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात 15 ते 30 जून दरम्यान विशेष शिबिर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.